chinimandi.com podcast.
केरळमध्ये येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, मृतांचा आकडा 92. जोरदार झालेल्या पावसामुळे केरळमध्ये मृत झालेल्यांचा आकडा 92 पोहोचला असून येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामुळे पुन्हा नव्यानं पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं केरळमध्ये अलापुझा, इडुक्की, कोट्टायम, एर्नाकुलम, थ्रिसूर, कोझिकोड, वायनाड, मलप्पुरम आणि कन्नूर या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट जारी केल्यामुळे येथील शैक्षणिक संस्थांना बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी आणि लक्षद्वीप भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. 2,24,506 पूरग्रस्तांना 1,243 मदत शिबिरांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. पावसामुळं 1,057 घरं उद्ध्वस्त झाली तर 11,142 घरांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या विविध घटनेत 34 जण जखमी झाले असून 61 जण बेपत्ता आहेत. येथील मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि महसूल मंत्री ई चंद्रशेखरन यांनी वायनाड आणि मलप्पुरम या पूरग्रस्त भागाचा दौरा केला तसंच पूरग्रस्तांची चौकशी करून मदत शिबिरांच्या कार्याचा आढावा घेतला.